Shabbat. आंतो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढं मूलं असंग शस्त्रेण दुःखेन चित्वा। संसार वृक्षाला रूप नाही तसच त्याला अंत नाही त्याला आदि नाही आणि त्याला स्थिती देखील नाही। अशा प्रकारचा हा अश्वत्थ नावाचा ज्याची मूळ अत्यंत खोल सुविरूढ अशी पसरलेली आहे असा हा वृक्ष मात्र असंग शस्त्रांनी छेदून इथं वाक्य पूर्ण झालं नाही श्लोक सांगितलं आणि हा श्लोक आपला गेले माझी कल्पना 2 महिने चाललेला आहे। मागच्या महिन्यामध्ये गुरुस्तवनामुळे आणि गुरुपौर्णिमेच्या उत्सवामुळे एकही प्रवचन झालं नाही त्यामुळं तर हा श्लोक जास्तच दिवस चालल्याची भावना माझ्या मनात यायला लागलेली आहे। या श्लोकावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण पाहतो। ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर निरूपण करताना या संसार वृक्षाला अस्तित्वच नाही असंच वर्णन केलेलं आहे। हा अस्तित्व आहे असं मानलं तर छेदण्याचा प्रश्न येतो तोडून टाकण्याचा प्रश्न येतो। या संसार वृक्षाला अस्तित्वच नाही। वांझेची या लेखा कैची जन्मपत्रिका जसा वांझेचा मुलगा आहे असत्य तसा हा संसार वृक्ष असत्य असं ते म्हणतात। एक प्रकारे अज्ञानाचे डोळे आपले भुलून जातात नामरूपात्मक विश्वाकडे पाहून आणि ते विश्व आपल्याला सत्य असं वाटतं आणि हा संसार वृक्ष त्याची करावत सुरू होते। जशी नभाला नसलेली निळाई असते नसतीची शामिका व्योमी दिसे तैसी दिसो का तरी दिसणे ही क्षणा एका होय जाय स्वप्नीही मानिले लटिके तरी निर्वाहो का एक सारिखे तेवी आभासुहा क्षणिके रिता जिका देखता आहे आवडू घेई जाय घेऊ जाईचे तरी नातुडे देखता आहे आवडे घेऊ जाईचे तरी नातुडे जैसा टिकू की जे माकडे जळा माझी माकडांनी जसं जळातलं प्रतिबिंब घेण्याचा प्रयत्न करावा तसं हे नसलेली गोष्ट खरं म्हणजे घेण्याचा प्रयत्न करणं आहे। एवं आधी ना अंतु स्थिती ना रूप ययासी आधी आता कायसी कुंठा कुंठी उन्मोळणी गा याचं उन्मूलन करण्यासाठी म्हणून काय गुंथागुंथ करण्याची गरज असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आपल्या अज्ञानासाठी नम्रता थावला किरीटी तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडते निघा। आपल्या अज्ञानासाठी नसलेला हा वृक्ष बळावतो मोठा होतो। आपलं मन आपली इंद्रिय या दृश्य पदार्थांना सत्य मानतात की त्यामुळं स्वरूप सुख आत्मप्रचिती पार झाकळून जाते आणि हे विश्व अतिशय सत्य मानून त्याच्यातली सुख दुःख आपण व्हायला सुरुवात करतो असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं। असा हा बळावलेला वृक्ष तरी आता आत्मज्ञानाच्या लोटी खांडे निघा असंग शस्त्रेण दृढेन चित्वा संगरहित मी आहे देह संग मला नाही अशा प्रकारच्या दुर्लभ त्यांनी तीक्ष्ण तलवारीने हा वृक्ष छेदन करावा. वाचून ज्ञाने बिण एक उपाय करीसी चितुके तिही कुंभसी अधिके रुखी ये. ज्ञानाशिवाय चेवढे चेवढे म्हणून उपाय हा वृक्ष तोडून टाकण्यासाठी म्हणून केले जातील तेवढं तेवढं या संसाराच्या ठिकाणी अधिक अधिक गुंतण होईल. मग आता किती खांदो खांदी यया हिंडावे बोधवी अधी म्हणून मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने. एरवी दोरीची या उरगा डांगा मिळवी ती पैगा. दोरीचा सर्प मारण्यासाठी काठ्या जमवण तो शिरूची पाहुगा केला होईल. तरावया मृगजळाची गंगा डोळी लागी धावता गंगा. वाळवंटामध्ये मृगजळाची नदी ओलांडण्यासाठी तरुण जाण्यासाठी म्हणून जशी होडी मिळवण्यासाठी धावाधाव करावी माझी बोहळे पुढीचे पैगा साचजे मी. वाळवंटामध्ये आपण या मोठ्या प्रवाहामुळं बुडून जाऊ अशा भीतीने जशी खुशी घेण्यासाठी म्हणून धावपळ करावी तेवी नाही या संसारा उपायी जाचतया वीरा. नसलेल्या संसाराला नाहीस करण्यासाठी उपायाचे कष्ट करणारा जो आहे त्याला आपण ते लोबे वारा विरोधीचा आहे. आपल्या स्वतःला मात्र रमिष्ट व्हायला लागेल. संसाराच्या सत्यतेच्या भ्रमाचं वारं विकोपाला जाईल आणि इतकं विकोपाला जाईल की आपल्या स्वतःलाच भ्रमिष्ट व्हायला लागेल. म्हणून स्वप्नींची या घाया ओखद चेवोची धनंजया. स्वप्नात पडलेला जो घाव आहे शस्त्राचा त्याच्यापासून बरं होण्यासाठी औषध म्हणून जसं जाग येणं हेच हाच उपाय. तेही अज्ञान मुळा या ज्ञानाची खडग. त्या प्रकारे या अज्ञान मूळ असलेल्या संसारातून बाहेर येण्यासाठी ज्ञान हेच खडगासारखं काम करेल काम करत असं म्हणून या अध्यायाच्या शेवटी एक कथा 12 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या संसार वृक्षातून बाहेर पडण्यासाठी एक सिस्टमॅटिक असं म्हणून अतिशय तर्कशुद्ध अशी परंपरा सांगितली. बघा तरी ते जी लीला परजवे हे ज्ञान खडग लीला म्हणून धारण करावं असं ते म्हणत. हा लीला शब्द फार चांगला आहे. परी त्याची लीला परजवे तैसे बरा वैराग्याचे नवे अभंग बळ होवावे बुद्धी सीता. जर कोणत्याही गोष्टीच्या बुडाशी ज्ञान असेल जर ज्ञान अधिष्ठान असेल आणि जी कृती केलेली असेल ती कृती आणि अज्ञान राशी असेल आणि कृती केली ती कृती जरी बरोबर दिसायला एक असल्या तरी देखील ज्याच्या पुढाशी अज्ञान आहे अशा कृतीनी दुःख पदरात पडतो भ्रम पदरात पडतो बंधन पदरात पडतो. आणि ज्याच्या पुढाशी ज्ञान आहे आणि ज्ञान पुढाशी असून केलेल्या तशाच प्रकारच्या कृतींनी शांती समाधान आनंद तृप्ती या गोष्टीचा तो धनी होतो. ज्याच्या पुढाशी ज्ञान आहे ज्याच्या अंतःकरणात आपण सच्चिदानंद अशा प्रकारचा भाव पक्का झालेला आहे अशा व्यक्तीने केलेली कोणतीही कृती मग गोकुळात केलेली चोरी असो, गोकुळातल्या मित्रांबरोबर जे काही खेळ खेळले असतील ते खेळ असो अथवा रास क्रीडा असो, त्यांनी कंसाला मारणं असो, त्यांनी भगवद्गीता सांगणं असो, ते सर्व लीलेमध्ये जमा होत. जर आत ज्ञान असेल तर राज्याचा त्याग करणं हे लीलेमध्ये जमा होत. त्याचा रामचंद्रांना वडिलांना नोटीस पाठवणं सहज शक्य होतं कोर्टात घेतलं. जर अज्ञान गुणाशी असेल आणि अज्ञान गुणाशी असताना केवळ नाईलाजानी केलेला त्याग, परिस्थितीच आता हाताशी नाही म्हणून केलेला त्याग, याने देखील दशांनीच बदल पडते, कधीही शांती मिळत नाही. रामचंद्रांनी केलेला जो त्याग होता त्या त्यागाच्या अंगी देखील त्यांना शांती प्राप्त झाली, म्हणून रामाची सगळी कृती ही लीलेमध्ये जमा झाली. रामलीलेमध्ये रावण वध आहे, रामलीलेमध्ये रामाने सीता पळवून नेणं आहे, रामलीलेमध्ये रामाने शोक करणं आहे, सीतेचा रामोराम फिरून रडत रुदन करत शोध घेणं आहे, हे सगळं लीलेमध्ये येतं. जर मुळाशी ज्ञान असेल तर त्या ज्ञानासहित केलेली जी कृती असते ती कृती ही वरवरची ठरते आणि खरी जीवनात कृते ती लीला. परितेची लीला परजवे तैसे वैराग्याचे नवे, लीलेने धारण करावं अशा प्रकारे वैराग्याचे नवे अभंग बळ होवावे बुद्धी सीता. वैराग्याचं नवं अभंग बळ, अभंग बळ म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जे बळ भंग होणार नाही असं. मोठ्या लीलेने तो धारण करतो. उठिलेनी वैराग्य जेणे, हा त्रिवर्गू ऐसा सांडणे, जैसे बहून या सुने आताच गेले, आणि मग निर्माण झालेल्या वैराग्य भावनेनी स्वर्ग मृत्यू पाताळ हा त्रिवर्ग किंवा धर्म अर्थ काम हा त्रिवर्ग ज्याने सोडून दिलेला आहे. वैराग्य प्राप्त झालं नसेल तर धर्म देखील व्यापार होऊन जातो, वैराग्य नसेल तर अर्थ देखील अनर्थाकडे घेऊन जातो, वैराग्य नसेल तर काम हा जीवनाचा संपूर्ण नाश करून टाकतो. वैराग्य जर नसेल तर स्वर्ग खरं म्हणजे प्राप्तच व्हायला नाही पाहिजे. वैराग्य जर नसेल तर पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जननी जठरे शयनम असंच व्हायला पाहिजे. उठिलेनी वैराग्य जेणे हा त्रिवर्गू ऐसा सांडणे, पण हा त्रिवर्ग आहे त्याची आशा किंवा आकांक्षा अशा भेदाने तो सोडून देतो. जैसे वमून या सुने आताच गेले, जसं पुत्र आता नुकतंच पुकारी करून निघून गेलेला आहे. कुत्र काहीतरी वेडेवाकडं खातं, त्याचं पोट दुखतं, शेवटी ते उलटी करतं, ती उलटी अतिशय खराब असते. तसं स्वर्ग मृत्यू पाताळ इत्यादी लोक प्राप्त करण्याची इच्छा उलटी सरकी टाकून देतो. धर्म अर्थ काम हे प्राप्त करण्याची इच्छा जशी ओकारी यावी आणि वस्तू पडावी पोटातली, तशा प्रकारे तो टाकून देतो. उठिलेनी वैराग्य जेणे हा त्रिवर्गू ऐसा सांडणे, जैसे बहून या सुने आताच गेले. हा ठायवरी पांडवा पदार्थ जाती आधवा विटमी तो वावा वैराग्य लाठू। अशा प्रकारे सर्व पदार्थ जाताच्या ठिकाणी बीट निर्माण होईल, या प्रकारचं वैराग्य गाढ दृढ असं त्याच्या ठिकाणी होत। मग देहाहंतेचे दडे सांडून एकेच वेळ प्रत्येक बुद्धी करतडे हात बसावे। प्रथम वैराग्य अत्यंत पक्क होण, मग देहच मी अशा प्रकारची जी भावना देहाहंतेचे दडे सांडून एकेच वेळ वैराग्य पक्क झाल्यावर ज्ञान खडग चालवण्याच्या आधी बुद्धीला वैराग्याचा एक अभंग बळ प्राप्त व्हावं। त्या अभंग बळामुळं देहच मी अशा प्रकारची अहंतेची सूक्ष्म अहंतेची मूळ अहंतेची भावना सगुण नष्ट होते। तेव्हा प्रत्येक बुद्धी करतडे हात बसावे। करतडे म्हणजे कोणीतरी हातात हत्ती आणून दिल्यासारखी। हरिपाठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, करतळी आवळे आवळे तैसा हरी। करतळावर जसा एखादा पदार्थ आवळा ठेवावा तसा हरी त्याला प्राप्त होतो असं जिथं म्हणतात, तसं प्रत्येक बुद्धी म्हणजे आपणच आत्मस्वरूप। प्रत्येक म्हणजे आत्मा, आत्मा मी अशा प्रकारची बुद्धी करतळे हात बसावे, अगदी नेहमी हातात धारण करावे। निसळे विवेक साहणे विवेकरूपी साहणीवर निसळे म्हणजे थोडं पाणी टाकून जे ब्रह्माहम अस्मि बोधे सुनाणे, ब्रह्मच मी आहे मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम मन बुद्धी अहंकार चित्त याच्यापैकी मी काहीही नाही। मी पंच ज्ञानेंद्रिय नाही, मी पंच कर्मेंद्रिय नाही, मी चित्त आनंद स्वरूप शिवस्वरूप आत्माच आहे। मीच परब्रह्म आहे, अविनाशी अव्यक्त सच्चिदानंद अशी ब्रह्मस्थितीच माझं स्वरूप आहे। जे ब्रह्माहम अस्मि बोधे सणाने म्हणजे ब्रह्मच मी आहे अशी बोधरूपी सणाने म्हणजे तलवार विवेकरूपी सहाणेवर निसळे म्हणजे थोडं पाणी टाकून तिला धार करावी। मग पुरते बोधे उठणे एकले मग ऐक्य बोध पुरता एकरूप असा व्हावा। परी निश्चयाचे मुष्टीबळ पाहावे एक दोन्ही वेळ। मग या निश्चयाचं मुष्टीबळ आपल्याला किती लाभलेलं आहे त्याची थोडीशी जनामध्ये परीक्षा करावी। आता ते ऑलिम्पिक चालू आहे तर बॉक्सर असतो की नाही, प्रत्यक्षात खेळण्यासाठी जायच्या आधी ते काय बांधलेलं असतं? पंचिंग बॅग, त्याच्यावर तो फटके मारून पाहत असतो। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मीच ब्रह्मस्वरूप आहे या निश्चयाचं बळ। परी निश्चयाचे मुष्टीबळ किती आहे, किती आपण प्राप्त केलेलं आहे पहावे एकी दोन्ही वेळ, एकच वेळेला ठोसे मारून पाहावं। मी ब्रह्म आहे याच्याऐवजी ठोसा मारल्याबरोबर तो निश्चय जर गळून पडला हात लचकला चाहकाने ठोसा मारला तो तर अजून आपली तयारी व्हायची आहे असं समजावं. आणि संसारामध्ये ठोसा मारण्याची वेळ कुठेही येते. ठोसा मारणं म्हणजे तुम्ही स्पर्शामध्ये गुंतणं, शब्दामध्ये गुंतणं, रूपामध्ये गुंतणं, रसामध्ये गुंतणं, गंधामध्ये गुंतणं, वेगवेगळ्या विषयांमध्ये गुंतून पाहणं, गुंतणं. आपण गुंतोय का हे पाहू, किती वैराग्याचं बळ आपल्या अंगी आलेलं आहे आणि मी ब्रह्म आहे अशा प्रकारे तलवारीला धार कशी झालेली आहे, निश्चयाचं बळ आपल्याला किती प्राप्त झालेलं आहे हे पहावे. एकी दोन वेळ एकदम हात फिरवावे तलवारीचे म्हणजे सबसे असं ज्ञानेश्वर महाराज मगन तुळावे अति चोखाळ मनन वरी मग विवेक रूपी सारणेवर मीच ब्रह्म या भावनेनी ज्या बुद्धीला तलवारीला धार लावलेली आहे ती धार मनन अति चोखाळ मनन करून त्याच भावनेचं सतत स्मरण करत करत चोखाळ असं स्मरण करत शुद्ध असं चोखाळ करत असं स्मरण करत ही तलवार तोडून धरा. पाठी खाती येरा आपण या निधी ध्यासे एक झाली या. आणि मग त्याच्यानंतर आपलं ज्ञानरूपी खडग म्हणजे मी ब्रह्म हे ज्ञानरूपी खडग आणि आपण मीच ब्रह्म असं म्हणताना आपण जर देह वाटायला लागलो तर ज्ञानरूपी खडग अजून हातात आलं नाही असं त्याचा अर्थ. पाठी हाती येरा आपण या हे ज्ञान खडग आणि आपण निधिध्यासे एक झाली या. निधिध्यासन करून हे ज्ञानरूपी खडग आणि आपण अतिशय एकरूप आहोत मी ब्रह्म आहे ही भावना अतिशय पक्की झाल्यावर पुढे तुझे नुरेल घाया पुरते का. जेव्हा घाव घालायची वेळ येईल तेव्हा दुसरं ते उरणारच नाही ज्या संसारावर घाव घालायचा तो संसारच नाही का. प्रत्यक्ष घाव घालायला काहीतरी पदार्थ तर पाहिजे पण संसार संपूर्णच आहे. ते आत्मज्ञानाचे खांडे आत्मज्ञानरूपी शस्त्र अद्वैत प्रभेचे वाढे वाढ प्रभा म्हणजे पुष्कळ. मी परमात्मा तत्वाशी एकरूप आहे अशा प्रकारे अद्वैत तत्वाची प्रभा भरपूर फाकल्यामुळं नेतील पुरो कवणेकडे भववृक्षाशी कुठं भववृक्ष नावाचा पदार्थ दिसणार नाही हा तर ज्ञान खडग पारजून आहे परजून आहे की कुठं हा भववृक्ष दिसतो पाहू पण भववृक्षच दिसायला तयार नाही अशी त्याची परिस्थिती होऊन जाते. म्हणजे या भववृक्षाशी लढण्यासाठी म्हणून एवढा सज्ज झाला पण भववृक्ष नावाचा पदार्थ लढण्यासाठी उरलाच नाही. समर्थांनी अगदी याच भाषेत एक पळाचे निवडले ते उगमाकडे पोहत गेले मायेमधून कित्येक गोष्टींचा त्याग केला वैराग्यधन केला विवेक संपादन केला उगमाच्या दिशेने पोहत सुटले. उलट पोहणं फार कडे प्रवाहाच्या विरुद्ध पोहताच येत नाही. ज्याला वाहत्या पाण्यात पोहायची सवय आहे टँकमध्ये नाही वाहत्या पाण्यात पोहायची सवय आहे त्याच्या असं लक्षात येतं की पाण्यात पडल्याबरोबर तुम्ही एक वस्तूच असता व्हायला सुरुवात होते. तुम्हाला जरी पलीकडे जायचं असलं तरी देखील पहिलं तीराला जायचं असलं तरी देखील जिथं उडी मारलेली असेल त्याच्यापेक्षा कितीतरी लांब तिरके तुम्ही पलीकडे बाहेर पडणार आडवा देखील पोहू शकत नाही तर उलटं पोहणं पण समज म्हणतात तळाचे निवडले जे उगमाकडे पोहोच गेले म्हणजे तुमच्यासाठी हा संसार वृक्ष वगैरे काही नाही असं धरून ज्ञानाची कास धरली सद्गुरूंची कृपा संपादन केली तोच मी याचं आलंबन अनुसंधान ठेवलं हे उगमाकडं पोहोच जाण्यासारखं आहे असं पोहोच जाता जाता उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप आपण जिथून आलो त्या उगमाचं दर्शन झालं मूळ परमात्म्यापासून आपण आलो त्या दर्शनाने पावन झाले जरूर हेच तीर्थ होऊन गेले उगमा पहिलीकडे गेले तेथोनी परतोनी पाहिले तो पाणीचा आपल्याला काही नाही आश्चर्य करायला लागला किती गोष्टींचा त्याग केलेला होता किती नियमित संयमित असं जीवन जगलेलं होतो नाहीतर प्रवाह पतित होण्याचा धोका वाटत होता मोठे कष्ट केले आणि उगमाच्या पलीकडे जाऊन एकदा सहज म्हणून मन वळलो आणि पाहिलं की किती अंतर आपण पोहत आलं तर पाणी जाणले काही नाही असं समजत माया या नावाचा पदार्थच नाही सगळं पाणीच जणू आठून गेलं पण त्या ठिकाणी समर्थांनी निदान खटपट यांनी केली उगमाच्या विरुद्ध पोहत केला असं तरी म्हटलेलं आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी जो क्रम दिलेला आहे बुद्धीला वैराग्याचं बळ असायला हवं वैराग्याचं बळ बुद्धीला आल्यामुळे विषयांचं पीठ यावं देहाहून त्याचा त्याग घडावा मी आत्मा या ज्ञानामध्ये ती तलवार असावी विवेकाने ब्रह्माशी एकरूप आहे अशी सतत भावना करावी निश्चयाने आपण सर्व व्यवहार करावा आणि व्यवहार करताना वैराग्याचं मुष्टीबळ आपल्याला किती आलेलं आहे ते दोनच्या तलवारीचे हात फिरवून पाहावे असं म्हटलं मग मनन करावं आणि त्या मननाने काय म्हटले मग तुळावे अति चोखाळ मननवरी हे निश्चयाचं जे मुष्टीबळ आलेलं आहे मीच ब्रह्म आहे या भावनेचं मनन करून अति चोख मनन करून ती तलवार सतत करून धरावी मग इतिहास ज्ञान खडग आणि आपण हे किंचित वेगळे नाही मीच ज्ञान स्वरूप आहे अशा प्रकारे निधिध्यास करावा त्यामुळं द्वैत नाश होतो आत्मज्ञानाने तलवार पर्जत असताना आत्मज्ञानरूपी शस्त्राने द्वैत नाश होतो आणि एक प्रकारे अद्वैत प्रभा सर्वत्र पसरते आणि मग ते आत्मज्ञानाचं जे शस्त्र आहे ते शस्त्र भववृक्षावर चालवायला जावं तर भववृक्ष नावाचा पदार्थच नाही याचा अनुभवात यावं असं ज्ञानेश्वर महाराजांनी श्रम दिलेलं आहे शरदा कवींचा वारा जैसा पेरू फेडी अंबरा का उदयाला रवी अंधारा भोटू घरी अश्विन आणि कार्तिक जो शरद ऋतू सांगितलेला आहे तो शरद ऋतू येण्याच्या आधी जो वारा सुटतो सोसाट्याचा वारा सुटतो काही पाऊस देखील पडतो त्यामुळं अवकाशातला सगळा केल कचरा हा नाहीसा जातो हस्त जेव्हा बरसतो तेव्हा आकाशातला सगळा कचरा मळ धूळ सगळी नाहीशी होऊन जाते का? उदयाला रवी अंधारात होतो भरी किंवा सूर्य उगवल्यानंतर अंधाराचा भोग अंधाराचा तळा घोटला जातो. नाना उपवढ होता घेवो मुळे स्वप्न संभ्रमाचा ठाव जागृती झाल्यानंतर स्वप्न संभ्रम नाहीसा व्हावा स्वप्रतीती धारेचा वाहो करील तैसे. तशा रीतीने स्व म्हणजे आपण आत्मा अशा प्रचितीच्या तलवारीचा घाव स्वप्रतीती धारेचा वाहो करील तैसे ती गोष्ट घडवते. संसार वृक्ष नावाचा पदार्थ राहत नाही. तेव्हा पृथ्वीचे मूळ का अग्नीचे हन शाखा जाळ ते काहीच न दिसे मृग जळ चांदिणाचे ही. तेव्हा मग पूर्व मूल आहे का अधोमुख शाखा आहे हे ही सगळी भाषाची समजूत आहे. जसं रात्र झाल्यानंतर चांदण पडल्यानंतर मृगजळच दिसत नाही तसं होतनाथा आत्मज्ञानाची या खडगलता छेदून या भवाश्रद्धा ऊर्ध्व गोळाते. अशा प्रकारे हे वीरनाथा आत्मज्ञानरूपी खडग वापरल्यामुळं हा भवरूपी अश्वत्थ जो ऊर्ध्व मूळ आहे तो छेदून टाकला जातो असं ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर निरूपण केलेलं आहे. न रूप मस्य तथोपलभ्यते नांतो नचादेल नच सम प्रतिष्ठा अश्वत्थमेनम सुविरूढ मूल असंगशस्त्रेण दृढे नचित्वा. मी संघरहित आहे हेच शस्त्र या संसार वृक्षावर चालवा. हा संसार वृक्ष म्हणजे आपला देह आहे. आपल्या देहाच्या पलीकडे संसार वृक्ष फार पाहू नये आणि देहावर चालवण्यासाठी म्हणून मी देह नाही मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे देहाचा आणि माझा काही संबंध नाही हे शस्त्र चालवावं. हा संसार वृक्ष या संसार वृक्षाचं छेदन होत असं ज्ञानेश्वर अशा प्रकारे छेदन करून मी सुरुवातीलाच म्हटलेलं होत की हा जो तिसरा श्लोक आहे तिथं श्लोक संपतो पण सांगणं संपत नाही वाक्य संपत नाही. तत पदम तत परिमार्गितव्यम त्यानंतर हा संसार वृक्ष छेदल्यानंतर पदम तत त्या पदाला परिमार्गितव्यम सर्व प्रकारांनी शोधा. प्रथम या संसार वृक्षाचा असंग शस्त्राने छेद घ्यावा. मी देह नाही अशा प्रकारे संगरहित प्रथम व्हावं आणि संगरहित झाल्यानंतर त्या परमपदाला सर्व प्रकारांनी शोधा. तत पदंत परिमार्गितव्यम त्या पदाला त्यानंतर सर्व प्रकारांनी शोधा. यस्मिन कथा न निवर्तन्ति भूयाहा. भूयाहा म्हणजे पुन्हा पुनर्मी. ज्या ठिकाणी पोचला असताना ज्या पदाला पोचला असताना परत जन्म घेत नाही जन्माला येत नाही त्या पदाला मी पोचेन मी शोधेन अशा प्रकारचा संकल्प करावा आणि सर्व प्रकारांनी त्या पदाला शोधावं. तम एव च आद्यम पुरुषम प्रपद्ये आणि त्या परम पुरुषाला शोधण्यासाठी क्या आद्य पुरुषाला परमात्म्याला प्रपत्ती मी शरण आहे असा प्रथम भाव घ्यावा. शोधण्याची खटपट ही अनंतेमध्ये जमा होण्याची अडचण भीती त्याला शोधू शकणार नाही, म्हणून त्याला सर्व मार्गाने शोधावं. पण या शोधण्याच्या प्रयत्नामध्ये त्या परम पुरुषाला आद्य पुरुषाला मी शरण आहे यत प्रवृत्ती ही प्रसृता पुराणी, पुराणी म्हणजे अनावी, अशी संसार प्रवृत्ती ज्याच्यापासून प्रसृत झालेली आहे, भक्तीच व्यापक झालेली आहे, त्या परम पुरुषाला मी शरण आहे अशी भावना करावी. बघा तीन मार्ग सांगितले. एक म्हणजे असंग शस्त्र धारण करावं, त्यानंतर जिथं गेल्यानंतर परत जन्माला येणं नाही अशा परमपदाला सर्व मार्गाने शोधण्याचा प्रयत्न करावा. त्या परमपुरुषाला शरण जाव. हे तीन, या तीन गोष्टी एकत्रित करून पाहिल्या तर परमात्मा हा मोठ्या नम्रतेनेच नम्र वृत्तीने शोधण्यावरच सापडला जातो. तुम्ही हिरीने अभ्यास करून एखाद्या विषयामध्ये पहिले येऊ शकता तसं परमार्थातलं यश नाही. परमार्थातलं यश हे शरण जाण्यावर अवलंबून आहे. तो ऋणशेष वाचा इया न भेडवेची मरविया ते पाया पडोनिया मिया सोडविले. बाकीच्या सर्व गोष्टी आणि परमार्थ याच्यामध्ये मूलभूत फरक असा आहे. जर कोणी परमार्थी मनुष्य म्हणेल की माझी बुद्धी किती चांगली आहे, अतिशय शुद्ध अग्र, मला काय उत्तम देह मिळालेला आहे, व्याधीरहित निर्व्यांग, मी किती चांगल्या कुळात जन्माला आलेला आहे, कोणीही सेवा करावा अशा, मला कसलीच दगात नाही, आर्थिक सांपत्तिक कसलीच दगात नाही, सर्व प्रकारांनी मी शोधायला समर्थ आहे, त्यामुळं जे जे प्रयत्न करणारे आहेत त्या सर्वांच्या मी पुढे असेल, तू मागत असेल. शरण गेल्यावरच जिथं सुरुवात होते, शरण गेल्यावरच जे सापडलं जातं असं हे तत्व आहे. या तत्वामध्ये हिरिरी चालत नाही, याच्या शोधामध्ये स्पर्धा चालत नाही, याच्या शोधामध्ये दुसऱ्याला मागं सारणं नाही तर त्याच्या ठिकाणी परमात्मा पाहणं आहे. द्वेष करणं नाही, मत्सर करणं नाही, शरण जाणं आहे. ही नाथाभरची उलटी खूप म्हणतात तसं आहे. बाकीचं जगातलं सगळं यश मिळवण्यासाठी कदाचित याच्यापेक्षा वेगळा विपरीत मार्ग जो आपल्याला माहितीये तो अवलंबावा लागतो. एक मुलगा आपण काय अभ्यास केला हा दुसऱ्या मुलाला सांगत नाही कारण त्याला असं वाटतं की तो पूर्ण नाही. विचित्र स्पर्धेने घालेलं हे जगत आहे आणि अगदी पहिल्यापासून पालक देखील मुलांना फार धृत बनवतात. असा धृतपणा इथं कामाला येत नाही. इथं शरण जाऊनच गोष्ट होते. त्या आद्य पुरुषाला मी शरण जाईन या भावनेने तसंच मी देह देखील नाही, देहाचा अभिमान उठला. तसंच नाना प्रकारच्या योजना जितक्या करता येतील तितक्या प्रकारात मी त्या परम पुरुषाला शोधेनच असा संकल्प देखील करावा. म्हणजे मग तो सापडतो. तर कदम तत् परिमार्गी द्रव्यम. त्यानंतर ज्याच्यापासून ज्याच्या ठिकाणी गेल्यानंतर परत फिरणं नाही, परत येणं नाही, अशा त्या पदाला सर्व प्रकारांनी शोधावं असं म्हणू नका की नामाने शोधू का, पण आमचा तर ध्यानाचा संप्रदाय आहे असं म्हणू नका की ध्यानात काय ठरलेलं आहे आम्ही नामाने शोधू असं म्हणू नका की कर्ममार्ग श्रेष्ठ आहे. जितकं करता येईल तितकं करा. सर्व बाजूने चहो बाजूने राम उठवण्याचा निश्चय करा. पण मी त्याला शोधेलच, मी त्याला प्राप्त करेलच अशा प्रकारचा दृढ संकल्प करा. आणि एवढं केल्यानंतर देखील शरण जाण्याचं महत्व कधीही संपत नाही आणि ते शरण परमात्म्यालाच जात. ज्यांनी हे विश्व निर्माण केलं, ज्याच्यापासून ही सर्व प्रवृत्ती निर्माण झाली, ज्याच्यापासून हा संसार निर्माण झाला, माझ्या बुद्धीत ज्याच्यापासून हा संसार शिरला त्यालाच शरण जा. तो परमात्मा असेल, तो गुरूंचाही गुरु आहे. योगसूत्रकार त्या परमात्म्याला गुरूंचाही गुरु म्हणतात. तुम्ही ज्याला गुरु मानतात त्याचाही तो गुरु आहे. त्याला शरण जायचं तर गुरूंना शरण जाऊनही त्याला शरण गेल्यासारखं आहे. पण शरणागतीनेच ते होईल असं तिथं सांगितलेलं आहे. हा श्लोक खूप महत्वाचा आहे. हा अध्यायच महत्वाचा आहे. कारण या अध्यायाच्या शेवटी भगवद्गीता सोपी इथी पुढीतम शास्त्र इदम उत्तम मया असं भगवंत म्हणाले. पुढचे परिशिष्ट अध्याय असा मोठा उत्कंठा निर्माण करणारा हा श्लोक त्याच्यावरच्या ओव्या नुसत्या जरी वाचल्या तरी अंग शहारून येत. मग इदम तेजी वाढले जे मी पडे भिण टाळले ते रूप पाहिजे आपुले आपणची तरी दर्पणाचे मी आधारे एकचे करून मी दुसरे मुख पाहती गव्हारे तैसे नको हो. अक्षाच्या आधाराने जसं आपलं मुख पण दुसरं आहे असं पाहून मी फांगपट्टी करतो. माझं मुख मी पाहतो तसं हे पाहणं नाहीये. ते पाहणे ऐसे असे विरा तैसे न ओढलिया विरा मग आपुल्या उगमी झापडवली टाके नागरी आठलिया अंब निजबिंबी प्रतिबिंब नेढटे का निहटे का नभी नभ घटावावी नाना इंधनांशु सरलेया वन्नी परते जेवी आपण पया तैसे आपे आप धनंजया ध्याळण्याचे का. हा सुंदर चक्षु निज गोगुळ देखणे जिव्हे आपुली सभी साखणे तैसे आहे निरीक्षणे येथे पैकी पुढील उभे आहेत. पुढच्या वेळेला बघू. हरी ओम तत्स विठ्ठल 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 विठ्ठल. Thank you.
जय है।